आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगशील बनवायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. सातारा जिल्ह्यातलं मान्याची वाडी ठरलं राज्यातलं पहिलं सौर ग्राम. कोलकाता महिला अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं घेतली स्वतःहून दखल. उद्या होणार सुनावणी. संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी रत्नागिरीत निबे कंपनीची 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणींना उद्योगशील बनवून लखपती करायचं आहे. यात मिळणाऱ्या मदतीचा आकडाही 3000 पुढे जाऊ शकतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सातारा इथं सांगितलं. लाडकी बहीण योजना थांबणार नसल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. सातारा इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या सन्मान सोहळ्यामध्ये ते काल बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यावेळी उपस्थित होत्या. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी बांधण्यासाठी हजारो बहिणींचा सागर उसळला आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला करोडो बहिणी मिळाल्या, त्यांचे प्रश्न समजून घेता आले अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. महिलांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था संचलित केली तर विकसित भारताचं स्वप्न साकार व्हायला आणखी मदत होईल असा पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे. त्यामुळेच राज्यात महिला केंद्रित योजना सुरू केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू करून बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनाची भेट जमा केल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांना 50,000 राख्यांची भेट पाठवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मान्याची वाडी गावामध्ये महावितरणनं विजेची सर्व गरज सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागवली आहे. राज्यातलं पहिलं सौरग्राम ठरलेल्या मान्याच्या वाडीचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. राज्य शासनानं गेल्या 2.5 वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली असून राज्यातल्या 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढची 5 वर्ष मोफत वीज देण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचं वीज बिल देखील शून्यवत होत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सातारा इथल्या नवीन शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. कोलकाता इथं आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून सीबीआयचं पथक काल आरजी कार रुग्णालयामध्ये दाखल झालं. या पथकानं माजी प्राचार्य डॉ संदीप घोष यांची चौकशी केली. कोलकाता महिला अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा देशभरातून निषेध होत आहे. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि विविध डॉक्टर संघटनांनी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढत या प्रकरणातल्या गुन्हेगारांना फाशी देण्याची मागणी केली. राज्याचा उद्योग विभाग आणि संरक्षण क्षेत्रात काम करणारी निबे लिमिटेड कंपनी यांच्यामध्ये काल रत्नागिरी इथं सामंजस्य करार करण्यात आला. संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामधून सुमारे 1 ते 1.5 हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातला आणखी एक नवा प्रकल्प रत्नागिरीत आणला जात असून त्यातून 10,000 रोजगार उपलब्ध होणार आहेत असं सामंत यांनी यावेळी सांगितलं. संरक्षण क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधींची माहिती देणारं व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आलं होतं. तसंच संरक्षण विषयक उत्पादनं शस्त्रास्त्र यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. डॉक्टर रघुनाथ माशेलकर पुरस्कारासाठी प्राध्यापिका रोहिणी गोडबोले आणि डॉक्टर अजय सूद यांची तर डॉक्टर कमला सोहनी पुरस्कारासाठी डॉक्टर माधव गाडगीळ आणि डॉक्टर मेहताब बामजी यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड इथं 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत भरणाऱ्या 59व्या वार्षिक अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर साहेबाचे ओटे या ठिकाणी काल हेलियम दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी हेलियम वायूनं भरलेले फुगे आकाशामध्ये सोडून जय जवान जय किसान जय विज्ञान अशा घोषणा दिल्या. विजयदुर्ग किल्ल्यामध्ये ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी 18 ऑगस्ट 1868 मध्ये हेलियम वायूचा शोध लावला. या घटनेला काल 156 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं सिंधुरत्न कार्यकारी समिती आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीनं संयुक्तपणे हा दिवस साजरा केला. गेली 16 वर्ष हा हेलियम दिन साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांच्या मानकानुसार चंद्रपूर वन प्रबोधिनीला 19 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीकरता उत्कृष्ट त्रितारांकित अर्थात 3-स्टार मानांकन प्राप्त झालं आहे. संस्थेच्या नागरी सेवा प्रशिक्षणातल्या उत्कृष्टतेची दखल घेऊन क्षमता निर्माण आयोगानं ही मान्यता प्रदान केली आहे. या मान्यता प्रक्रियेत अभ्यासक्रम आराखडा, शिक्षक विकास, डिजिटायझेशन, सहकार्य यासारख्या 8 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं जातं. बहीण भावाच्या पवित्र नात्याचं महत्व अधोरेखित करणारा राखी पौर्णिमेचा सण आज राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातल्या ठिकठिकाणच्या कोळीवाड्यांमध्येही आज नारळी पौर्णिमेचा उत्साह बघायला मिळणार आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त आज राज्यातल्या सर्व प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं काल सुमारे 1 लाख भाविक रवाना झाले. त्र्यंबकेश्वर इथं श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळानं त्र्यंबकेश्वरसाठी जिल्ह्यातून 270 अतिरिक्त बसगाड्यांचं नियोजन केलं आहे. मराठा समाजानं राज्यात सुरू केलेली आरक्षणाची लढाई ही वर्चस्ववादाची लढाई आहे अशी टीका मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यामध्ये ते बोलत होते. जळगावमधील निष्णात हृदयरोगतज्ञ डॉक्टर सुभाष चौधरी यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. डॉक्टर चौधरी यांनी गेल्या 50 वर्षांपासून रुग्णसेवा केली होती. विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज जैन हिल्स इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनुष्ठुप परिवारातले ज्येष्ठ संपादक गोतू पाटील यांचं काल रात्री नाशिकमधल्या रुग्णालयामध्ये निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. त्यांनी विपुल लेखन केलं असून अंतरीची ओल या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य शासनाचा लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी 11 वाजता येवला इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिन्नरहून मुंबईकडे दूध घेऊन निघालेला दुधाचा टँकर काल दुपारी कसारा घाटातल्या दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. 14 जण जखमी झाले आहेत. टँकर भरधाव वेगामध्ये कसारा घाट उतरत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि लोखंडी संरक्षक कठड्याच्या जाळ्यात तोडून अंदाजे 250 फूट खोल दरीमध्ये तो कोसळला. रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या सावित्री नदीपात्रात बुडून काल 3 जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकानं तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. सावित्री नदीपलीकडे असलेल्या दर्ग्याला दर्शनासाठी जात असताना एकाचा पाय घसरून तो नदीपात्रात बुडायला लागला. त्याला वाचवायला गेलेले दोघंही बुडून मरण पावले. सांगली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. शहर आणि परिसरातही संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. पुण्यातल्याही अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगशील बनवायचं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. सातारा जिल्ह्यातलं मान्याची वाडी ठरलं राज्यातलं पहिलं सौरग्राम. कोलकाता महिला अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं घेतली स्वतःहून दखल, उद्या होणार सुनावणी. संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी रत्नागिरीत निबे कंपनीची 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा. आणि राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.